विविध भारती पुणे, मेघना देशपांडे सादर करत आहे पुणे वृत्तांत. कृषी क्षेत्रात कृत्रिम बुद्धिमत्तेचं नवं पर्व सुरू झालं असून शेतकऱ्यांनी या तंत्रज्ञानाचा वापर करावा आणि विषमुक्त सेंद्रिय शेतीकडे वळावं असं आवाहन उपमुख्यमंत्री अजित पवार यांनी आज पुण्यात केलं. राज्य द्राक्ष बागायतदार संघाच्या 65व्या वार्षिक अधिवेशनात ते बोलत होते. द्राक्ष उत्पादकांमुळे राज्यात खऱ्या अर्थानं समृद्धी आली आहे. द्राक्ष बागायतदार संघाच्या विविध मागण्या पूर्ण करण्यासाठी शासन सकारात्मक असून त्यांच्या पाठीशी खंबीरपणे उभं आहे अशी ग्वाही पवार यांनी यावेळी दिली. कृषीमंत्री दत्तात्रय भरणे यांची यावेळी प्रमुख उपस्थिती होती. शेतकऱ्यांना केंद्रबिंदू बांधून सरकार काम करत असल्याचं भरणे यावेळी म्हणाले. द्राक्ष उत्पादक शेतकऱ्यांचं उत्पन्न वाढवण्यासाठी राज्य सरकार विविध योजना आणणार असल्याचं त्यांनी सांगितलं. थोर क्रांतिकारक हुतात्मा शिवराम हरी राजगुरू यांच्या जयंतीनिमित्त आज पुणे आणि खेड राजगुरुनगरसह विविध ठिकाणी त्यांना अभिवादन करण्यात येत आहे. उपमुख्यमंत्री अजित पवार यांनीही हुतात्मा राजगुरू यांना अभिवादन केलं आहे. देशाला पारतंत्र्यातून मुक्त करण्यासाठी भारतीयांच्या मनामनात क्रांतीचं बीज पेरणारे, राष्ट्रासाठी निस्वार्थ बलिदान अर्पण करणारे हुतात्मा शिवराम हरी राजगुरू यांना अभिवादन करत असल्याचं पवार यांनी समाज माध्यमावरील संदेशात म्हटलं आहे. अवघ्या 2-3 दिवसांवर येऊन ठेपलेल्या गणेशोत्सवाची सर्वत्र जय्यत तयारी सुरू आहे. सार्वजनिक गणेश मंडळांचे कार्यकर्ते गणेशोत्सवाच्या नियोजनात गुंतले आहेत, तर घरोघरी लाडक्या गणरायाच्या स्वागतासाठी सजावटीचं काम सुरू आहे. पुण्याच्या मध्यभागातील बाजारपेठांमध्ये उत्साहाचं वातावरण असून गौरी गणपतीसाठी सोन्या चांदीचे दागदागिने, सजावटीच्या वस्तू आणि पूजेची सामग्री खरेदी करण्यासाठी नागरिकांनी या भागात मोठी गर्दी केली आहे. दरम्यान गणेशोत्सव आणि बकरी ईद हे सण शांततेत पार पाडावेत यासाठी आळेफाटा पोलीस दलाच्या वतीनं आळेफाटा परिसरातील गावांमध्ये पथसंचलन करण्यात आलं. उत्सवाच्या काळात कुठलाही गैरप्रकार होऊ नये, गुन्हेगारीला आळा बसावा आणि जातीय सलोखा अबाधित राहावा यासाठी हे पथसंचलन करण्यात आलं. भविष्यात खेड्यातील लाखो नागरिक जेव्हा शहरांकडे येतील त्यावेळी शहराचं नियोजन अत्यंत महत्वाचं असेल आणि जमीन अधिग्रहणाचा मुद्दा सर्वात ज्वलंत ठरेल असं मत जागतिक आर्थिक मंचाचे सदस्य अर्जुन धवन यांनी पुण्यात व्यक्त केलं. निकमार विद्यापीठातर्फे आयोजित आंतरराष्ट्रीय परिषदेच्या उद्घाटन प्रसंगी प्रमुख पाहुणे म्हणून ते आज बोलत होते. कन्स्ट्रक्शन, रिअल इस्टेट, इन्फ्रास्ट्रक्चर अँड प्रोजेक्ट मॅनेजमेंट या विषयावर ही 2 दिवसांची परिषद होत आहे. भारतीय बांधकाम बाजारपेठ या वर्षात जगातली तिसरी सर्वात मोठी बाजारपेठ बनणार आहे. पायाभूत सुविधा हा आपल्या जीवनपद्धतीचा कणा आहे. या सुविधांमुळे देशाच्या आर्थिक सामाजिक आकांक्षांना योग्य दिशा मिळते असं धवन म्हणाले. इंटरनेट फेसबुकच्या आजच्या काळात ज्यांना संत तुकाराम महाराजांची अभंग गाथा वाचणं शक्य नसेल त्यांनी संत तुकाराम अभंग दर्शन चिंतन निरूपण हे पुस्तक वाचल्यास नक्कीच समाधान मिळेल अशी भावना ज्येष्ठ शिक्षणतज्ञ साहित्यिक न.म. जोशी यांनी व्यक्त केली. सुरेश पंधारे यांनी लिहिलेल्या या पुस्तकाचं प्रकाशन करताना ते काल पुण्यात बोलत होते. नरवीर प्रकाशनाचे विलास पायगुडे, डॉ माधवी खराडे यावेळी उपस्थित होते. पिंपरी चिंचवड महापालिकेच्या शाळांमधील 57,560 विद्यार्थ्यांना थेट लाभ हस्तांतरण उपक्रमाद्वारे शैक्षणिक साहित्य यशस्वीरित्या वितरित करण्यात आलं आहे. पहिल्या आणि दुसऱ्या टप्प्यात 42,770 तर तिसऱ्या टप्प्यात 14,790 विद्यार्थ्यांना डीबीटी अंतर्गत शालेय साहित्याचं वाटप करण्यात आलं. पावसानं काहीशी उसंत दिल्यानं पुणे कृषी उत्पन्न बाजार समितीच्या आवारात आज महाराष्ट्रासह विविध राज्यातून 100 ट्रक फळभाज्यांची आवक झाली. मागणी चांगली असल्यानं बहुतेक सर्व फळभाज्यांचे भाव स्थिर आहेत. पालेभाज्यांचे दर काहीसे वाढले आहेत. फळ बाजारात डाळिंबाला चांगली मागणी असून दरवाढ नोंदवण्यात आली, तर इतर फळांचे दर स्थिर आहेत. फुल बाजारात चांगल्या प्रतीच्या फुलांचे भाव 20% वाढले आहेत. पुणे आणि परिसरात दिवसभर आकाश ढगाळ होतं. काही ठिकाणी पावसाच्या हलक्या सरींनी हजेरी लावली. आज कमाल तापमान 28 अंश तर किमान 21.1 अंश सेल्सिअस नोंदवलं गेलं. उद्याही हलक्या पावसाचा अंदाज पुणे वेधशाळेनं वर्तवला आहे. हा होता आजचा पुणे वृत्तांत. उद्या पुन्हा भेटू विविध भारती पुणे केंद्रावर 6:00 वाजता ताज्या पुणे वृत्तांतमध्ये. नमस्कार.